तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी संदीप खरे आणि तुम्ही ऐकतात मला लाइट्स कॅमेरा ऍक्शन या कार्यक्रमात माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या समवेत।
ऍक्शन।
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमचा काय प्रोग्राम असायचा?
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक तर धुडगूस घालणे हा पहिला, वाड्यामध्ये भरपूर खेळणे आणि दुसरं कोकणामध्ये गाव आहेत सुदैवाने मला काळ्या मातीत पण गाव आहे लाल मातीत पण गाव आहे, तर माणगावच्या जवळ तामिनीच्या इथनं जे शिरवली म्हणून गाव आहे ते माझ्या आजोबांचं घर आहे, आईची आई म्हणजे आजी तिचं माहेर आहे ते लाल मातीमध्ये गुहागरजवळ, तर तिथे जाऊन आंबे खाणे आणि भरपूर पुस्तकं वाचणे, त्यात ते आम्हाला मालिका वगैरे सोडवायला द्यायचे, तर मला फार वैताग यायचा की ते कशाला आता सुट्टीमध्ये पुन्हा कुठेतरी प्रश्न मालिका वगैरे, मग ते मी 4 दिवसात उरकायचो आणि फेकून द्यायचो आणि मग चलो।
बरं, मला सांग की तुला कुठली अशी वाईट सवय होती का की जी प्रोलॉंग राहिली आणि मग तुला ती सोडणं फार अवघड गेलं?
मला अगदी लहानपणी एक गमतीशीर सवय होती की मी जे वाक्य बोलायचो तेच पुटपुटायचो पुन्हा।
बर,
म्हणजे आत्ता मी बोललो, समजा एक वाक्य बोललो की मला लहानपणी सवय होती की लगेच मला लहानपणी सवय होती असं, हां असं मी करायचो का माहिती नाही मला। मी गमतीचा भाग नंतर सांगतो की आपले भूतपूर्व पंतप्रधान आदरणीय वाजपेयीजी ते भाषणामध्ये पॉज घ्यायचे बघ, राईट, एक वाक्य झाल्यानंतर, तर मी एक दिवस उत्सुकता म्हणून बघितलं की ते किती पॉज घेतात, तर त्यांच्या आदल्या वाक्याची जी लेंथ आहे ना साधारण तेवढा त्यांचा पुढचा पॉज असतो।
म्हणजे ते मनात परत म्हणायचे
असेल का काय असं मला, मला सवय होती ना लहानपणी, त्यामुळे मी एकदा सहज असं कॅल्क्युलेट केलं की आज हम या इकट्ठा हुए है की पुढचं वाक्य।
काय ऑब्झर्वेशन आहे तुझं, बापरे, आता ह्याच्या पुढे मी युट्यूब वर जाऊन परत ते त्यांची भाषणं बघणार आहे नक्की। बरं, कोणत्या फिल्मचा परिणाम तुझ्यावर झाला होता, कुठली फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघितली होतीस?
त्याला टीव्हीवरती आनंद सिनेमा झाला होता, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन, तर मी इतका रडलो होतो म्हणजे अजूनही सुरुवातीपासून बघितलं तर थोडेसे डोळे ओले होतात माझे, आणि मला आठवते म्हणजे 7-8 दिवस तो इम्पॅक्ट माझ्यावरती होता, मी बाहेरच यायला तयार होईना त्यातनं, तर तो अजूनही माझा लाडका पिक्चर। आणि दुसरं, एक कॉलेज ह्याच्यामध्ये असताना रोमन हॉलिडे बघितला होता, सो रोमन हॉलिडेमधले ते शेवटचे जे सिक्वेन्सेस आहेत त्यांचे वेगळे होताना असे, ते बघून असा मी खूप अस्वस्थ झालो होतो आणि मग त्याचा अदृश्य इम्पॅक्ट अजूनही माझ्यावरती त्या फिल्मचा आहे।
प्लीज सांगा किस्सा आम्हाला की चौथीत तुझी लिखाणाची सुरुवात जी झाली ती झाली तरी कशी?
परीक्षेच्या दिवशी झाली, पेपर अगोदर मी आवरायला म्हणून जो गेलो अंघोळीला, तर गेलो आणि मला काहीतरी सुचायला सुरुवात झाली म्हणून मी तिथेच थांबलो आणि 15-20 मिनिटं झाली तर आजी होती त्यावेळेला, ती मला सारखी येऊन दरवाजा ठोठायची, अरे ये बाहेर, मी आलो आलो करायचो, आणि बाहेर आलो मी तर अंघोळी वगैरे केलीच नव्हती, जसा गेलो तसं झालो आणि मग कागद घेऊन लिहायला बसलो तर मला जे सुचत होतं ते लिहून काढलं। आजीला वाटलं काय रिव्हिजन करतोय का काय, मीच इतका नशीबवान आहे की ज्यावेळेला माझे चुलत आजोबा आले त्याच वेळेला त्यांनी बघितलं काय आहे ते, मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक वही घेतली, त्या वहीमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात फार मस्त अक्षर होतं त्यांचं, लिहून काढली ती कविता आणि मला म्हणले आता असं जे काही सुचेल तुला ते ह्याच्यात लिहायचं, इकडे तिकडे नाही टाकायचं, पण तू कविता केलीस असं म्हणून त्यांनी मला 2 रुपये बक्षीस दिले। सो बेसिकली एक तर कॉन्सेप्ट क्लिअर झाली की कवितेवरती पैसे मिळू शकतात आणि मग त्याच्यानंतर मग काय गं, 2 रुपये म्हणल्यानंतर ख्रिसमस आला लिही कविता, दिवाळी आली लिही कविता, 2 रुपये पण सुरुवातीचा सगळा उत्साह असतो। सरप्राइझिंगली मी कविता लिहितोय घरातल्या काही लोकांखेरीच किंवा अगदी जवळच्या काही मित्रांखेरीच, कोणालाही माहिती नव्हतं कॉलेज पास होईस्तोवर, इव्हन कॉलेजमध्ये सुद्धा लास्ट इयरला इंजिनिअरिंगला कोणातरी पत्ता लागला की मी कविता लिहितो, पण मग ते जेव्हा सुचलं त्यावेळेला मग त्या कॉलेजमधल्या सगळ्याच्या स्पर्धा होत्या त्या मारले मी त्या, पण सांगायचा मुद्दा की माहिती नसायचं लोकांना की मी करतो।
इतकं उत्तम लिखाण, इतकी उत्तम तुझी वोकॅबलरी असताना तू आर्ट्समध्ये न जाता सायन्स का निवडलंस?
मी म्हणलं ना की त्यावेळेला ना ठराविक होतं की हुशार मुलगा आहे तर त्यांनी सायन्सला जायला पाहिजे, इतकं ते खूप रिजिड होतं त्यावेळेचं, पहिल्या 6 महिला कॉलेजच्या मला 100 पैकी 3 मार्क होते, सो हा म्हणजे इतकं मी त्यातलं रस काढूनच घेतलं की नाहीच करायचंय मला।
कोणतं कॉलेज होतं आणि तुझं?
मी SP कॉलेजला 1 वर्ष होतो त्यावेळेला, म्हणजे थोडक्यात ती वाट चुकल्याचं लक्षात आलं होतं पण पर्याय नव्हता, मग ते आता करायला पाहिजे म्हणून ते केलं सगळं। आमचे एक HOD होते उमराणी सर म्हणून, ते स्वतः कवी होते ना, सो त्यांना ते थोडस सॉफ्ट कॉर्नर होता त्यांना कॉलेजमध्ये आणि असं अट्रॅक्टिव्ह नव्हतंच कोणी, आय मीन।
मला अजूनही आठवतं की ती एक वेगळी हवा तू यु नो कॉलेज लाईफमध्ये आमच्या आणलीस की बाबा प्रेम म्हणजे असं व्यक्त करायचं किंवा अरे ही यायला पाहिजे, मग असं प्रपोज करत ही कविता वगैरे म्हणून, तर तुझी कविता अशी वापरली सुद्धा गेली आहे प्रपोज करण्यासाठी वगैरे?
हो, मला खूप जण येऊन सांगतात आम्हाला शुभेच्छा द्या, आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस तुम्ही तुमची कविताच तिला दिली होती वगैरे असं, आणि एकीने सांगितलं की माझ्यासाठी स्थळ बघायला लागले तर मी क्रायटेरिया ठेवला होता की तुम्ही, तुम्हाला संदीपच्या कविता माहिती आहेत का,
अरे बापरे,
तर तो नाही म्हणला तर रिजेक्ट करायचे मी मुलगा.
तू कॉलेजमध्ये प्रेमात नाही पडलास?
नाही, किती वेळा पडलो ते विचार करतोय.
आणि कसं कसं प्रपोज केलंस? कधी रिजेक्शन तुला एक्सेप्ट करावं लागलं का?
नाही बघ, तू म्हणतेस ना त्या अर्थाने असं मुलींकडे जाणं, त्यांना प्रपोज करणं वगैरे असं नाही केलं. मी बऱ्यापैकी एकांडा होतो. मी माझे ठराविक 3-4 मित्र आणि मी असं एक आमचं जग होत. मी थोडासा संतप्त तरुण होतो त्याला, सिस्टीम विरुद्ध चिडलेला वगैरे असा थोडासा टफ काळ होता माझ्या आयुष्यामधला एक. सो त्या सगळ्या कालखंडामध्ये काही रोमॅन्टिक सुचणं याच्या पलीकडे रोमॅन्टिक घडलं काही नाही. नंतर ज्यावेळेला प्रेमात पडलो तर लग्नच केलं. अगं सल्ला देण्यात मी नंबर एक होतो. डायलॉग लिहून द्यायचो मित्रांना की तू असं म्हणलंस की त्याच्यावरती ती असं म्हणेल, मग त्याच्यावरती ए आणि बी असे दोन ऑप्शन, त्यातलं तू हे म्हण, असं इथपर्यंत मी ट्रेन करून पाठवायचो मित्रांना.
अशी ही एक वेगळी ट्युशन ऍक्च्युली संदीप घ्यायचा. असं असतं ना की कॉलेजच्या काळात मध्ये आपण त्यावेळेस कॅसेट्स यायच्या आणि मग अजूनही मला आठवतं ते पेन्सिलने त्याला फिरवत बसायचं, रिवाइंड करायचं आणि मग ऐकायची. कुठली कॅसेट तू सतत ऐकायचं असं काही होतं?
मी गुलाम अली आणि मेहंदीसांच्या प्रेमात होतो भयंकर. किशोर कुमार अतिशय लाडका, लताबाई म्हणजे दैवत, तर या सगळ्यांच्या म्हणजे घासून घासून गुळगुळी झालेल्या सगळ्या कॅसेट होत्या त्या. आणि मग त्या कॅसेटची मरम्मत असायची, मग त्या तुटायच्या किंवा त्या हेडमध्ये अडकायच्या बघ. आणि इव्हन मग मी त्याची सर्जरी करायला लागलो होतो की खूपच चुरगायली असेल तर मग इकडचं हे कापायचं, तिकडचं कापायचं, मग सेलो टेपवरती त्या चिकटवायच्या वगैरे. तर ते झालेलं आहे सगळं करून.
तुझ्या आयुष्यात तुझी बायको आली तरी कशी आणि तू तिला प्रपोज कसं केलं आणि लग्न कुठे झालं?
खरं तर खूप रोमॅन्टिक असं नाही आहे याच्यामध्ये काही. मी सांगतो काय ते, तिचं माझं कॉलेजही एक नाही आहे किंवा आम्ही एका बॅचचे पण नाही आहोत. ती 3-4 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा. पण झालं असं की मी ज्याला GPPला शिकायचो पण SPला मी एक वर्ष होतो आणि SPमध्ये त्या लायब्ररियन ज्या होत्या सुगंधा अवचट म्हणून, अवचट मॅडम, ते माझ्या मित्राची आत्या, सगळे आत्याच म्हणायचे त्यांना. तर तिला माझ्या कवितांविषयी माझ्याविषयी फार आस्था होती. तर ती म्हणायची की अरे आदनमधनं येत जा. मग आम्ही लायब्ररीमध्ये जायचो तर तिथे सोनिया यायची तिथे आणि मला ती आवडली. SP समोर ते लवाटे स्नॅक्स नावाचं एक दुकान होतं, फेमस होतं खूप. त्यावेळेला आम्ही व्यायामाला जायचो तिथे, मंदार लवाटे म्हणून आमचे मास्तर होते. तर तिथे समोरनं ती जात होती, तर माझ्या अंगात असं व्यायाम करून आल्यानंतरचा घामेजलेला असा एक फाटलेला टी शर्ट खांद्यावरचा होता. तर मी गेलो आणि म्हटलं की काहीच कारण नव्हतं, म्हटलं चला आपण पिक्चरला जाऊ. ती म्हणली की नाही माझा जर्मनचा क्लास आहे, काहीतरी असं एक कारण सांगितलं. मग ओळखत होती म्हणजे असं नाही की अनोळखी होती. मग मी त्याच्यावरती एक खूप कविता लिहिली की प्रिय सहप्रवाशा सिनेमाला न जाणे सुद्धा एक व्यथा असू शकते वगैरे असं. आपण भारी असतो द्यायला एकदम. मग त्याच्यानंतर मग ती वाचून दाखवली कलामंडळात वगैरे ते सगळं झालं. मग एक दिवस मी विचारलं की असं असं आहे, तर ती म्हणली मला एक दिवस दे. म्हणलं ओके. त्यांनी काय विचार केला एक दिवसात माहीत नाही मला. ती हो म्हणली मला. मी खूपदा म्हणतो की यायला आपल्या गॅशच्या मला काही थ्रिलच नाही आपल्या कहाणीमध्ये. ना तुझ्या घरनं विरोध झाला, ना माझ्या घरनं विरोध झाला.
तू घरी सांगितलंस मग लगेच?
तिला विचारण्या अगोदर घरी सांगितलं होतं. सो सोनियाला कळायच्या आत सगळं सेट झालं होतं ऑलरेडी
की
हा करेक्ट करेक्ट. सो तिला नंतर कळलं, बाकीच्यांना आधी कळलं होतं.
लग्न कुठे झालं आणि त्यातली धमाल आम्हाला सांग.
खरं म्हणजे आमचा बालविवाह होता असं म्हणायला पाहिजे. मी 24 आणि ती अशीच 21 वगैरे. ती तर 8वीत खपली असते, मी 11वीत खपलो असतो. म्हणजे मी ना, मला आठवते अजून एक किस्सा. मी एवढा लहान दिसायचो ना, मी एकदा बसमधनं चाललो होतो. आय वॉज इन 12th. गर्दी होती, सो मी उभा होतो आणि एक बाई बसली होती. ते म्हणलं अरे बाळा बस इथे माझ्या मांडीवर. मग बाळ बसलं होतं, इट्स ओके फाईन. म्हणजे एवढे लहान होतो आम्ही दिसायला. म्हणजे इव्हन मला असं आठवते की एकदा सोनिया आणि मी घरी असताना ती स्कर्ट घालून होती. लग्न झाल्यानंतर सांगते. आणि मी असं शॉर्ट मध्ये होतो तर दार वाजलं, उघडलं मी. तर दारात एक सेल्समन होता. तर तो म्हणला मला बघून आई बाबा आहेत का? तर मी त्यांना म्हणलं नाही काका ते बाहेर गेले, तुम्ही नंतर या. खूप लहान होतो आम्ही.
93.5 रेड FM बजाती रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.